नमस्कार, तुम्ही बालवाणी कार्यक्रम ऐकत आहात. हा कार्यक्रम क्राय संस्था मुंबई यांच्या सहाय्याने कलापंढरी संस्था लातूर प्रस्तुत करत आहे. चला ऐकूया बालकांची वाणी बालकांच्या जुबानी.
आई, मला उशीर होते ग शाळेत जायला. चल बरं, दे लवकर जेवायला.
हे घे राघव, जेव आणि शाळेत जा.
आई, मला 10वी मध्ये चांगले मार्क आणायचे आहेत. बघ मी कसा चांगला अभ्यास करतो ते.
हो बघते मी सुद्धा तू किती चांगले मार्क्स घेतेस परीक्षेमध्ये.
ताई, तू बघतच राह मी 10वी तुझ्यापेक्षा चांगले मार्क घेऊन येतो का नाही.
काय रे ग पाऊ ग, तुम्ही दोघे नुसतं भांडतच राहता. आता याला शाळेत जायला उशीर होत नाही का. स्नेहा, ये पुरी, हा तुझा लहान भाऊ आहे, याच्याशी प्रेमाने बोल. आता तू या घरात फक्त काहीच दिवसाची पाहुणी राहणार आहेस. तुझं लग्न झाल्यावर तू कोणाशी भांडशील.
लग्न होणार आहे याचा अर्थ या घराची माझी नाते तुटली असे नाही.
आई, बाबा पुण्याहून कधी येणार आहेत ग. मला लई आठवण येते बघ त्यांची.
तुझे बाबा कामासाठी गेले आहेत, लवकरच येतील. तू शाळेत जा.
राघव, तू संध्याकाळी शाळेतून ये लवकर, आपण बाबांना फोन लावू.
हो ताई.
बाय राघव. बाय.
आई, काय झालं, तुम्ही दोघे काय रडत आहात.
राघव, राघव.
आई, सांग काय झालं, इतके लोक का आले आहेत, सांग की. ताई, तूच सांग काय झालं आता.
राघव, ते ना आपले बाबा गावाकडे येते वेळेस गाडी डोंगरावून कोसळली, त्यामध्ये आपले बाबा होते.
ताई, आपले बाबा आपल्याला सोडून जाऊ शकत नाहीत.
राघव, शाळेत जायचं नाही का तुला. 1 महिना झाला आहे, तू शाळेत गेला नाहीस.
नाही ताई, मला शाळेत जाऊ वाटत नाही.
असं काही म्हणू नकोस. तुला 10वी मध्ये चांगले मार्क घ्यायचे नाहीत का. बाबाचं स्वप्न पूर्ण करायचं नाही का तुला.
हो ताई, करायचे आहे. मी जातो शाळेत, आईची काळजी घे.
स्नेहा, राघव शाळेत गेलाय का ग.
हो आई, तू गेला शाळेत. तू कुठे जात आहेस.
मी गावात जाऊन येते, काही काम मिळतं का ते बघते. घर चालवायचं आहे, तुझ्या लग्नाची तारीख ही जवळ आली आहे. राघव 10वीला आहे, काहीतरी केले पाहिजे ना.
आई, मी पण येते तुझ्यासोबत.
नाही, तू घरीच बस, मी येते जाऊन.
ताई, आई दिसत नाही, कुठे गेली आहे का.
छोटू, आई काम बघायला गेली आहे, सकाळपासून गेली आहे, अजून परत आली नाही.
मी आली आहे. मी तुला सांगितले होते ना की मी काम बघायला जाणार आहे म्हणून, पण काम काही मिळत नाही, काय करावं समजत नाही.
आई, काळजी करू नकोस.
ताई, काय विचार करत आहेस.
राघव, आई किती परेशान आहे, तिला काम मिळत नाही. आपण काहीतरी केलं पाहिजे ना.
पण आपण काय करू शकतो.
राघव, मी 15 वर्षाची असल्यापासून गावातल्या ब्युटिशियनच्या क्लासला जात होते. तिथून मी ब्युटिशियनची वेगवेगळी कौशल्य शिकले आहे आणि मला त्याचे ज्ञानही मिळाले आहे. मी विचार करत होती की कौशल्य वापरून घरी छोटेसे ब्युटी पार्लर उघडावे. माझ्या ज्ञानाची उपयोगही होईल, समाजात माझी ओळख होईल आणि घरात 4 पैसे पण येतील. मी किशोरवी गटात असताना बरेच ज्ञान शिकले आहे, आता त्या ज्ञानाची उपयोग करायची योग्य वेळ आली आहे.
ताई, हा चांगला विचार आहे बघ.
हो, आईशी बोलते मी, बघू काय म्हणते आई.
मी सगळं ऐकले स्नेहा, तू विचारही कसा करू शकतेस तसा. तू एक मुलगी आहेस, तू हे सर्व करू शकत नाहीस.
काय, माझ्या ठिकाणी जर मुलगा असला तर तू त्याला काम करू दिले असतीस. फक्त मी मुलगी आहे म्हणून मला काम करू देत नाहीस का.
नाही ग बाळ, मी काही भेदभाव नाही करत आहे. पण तुझं लग्न होणार आहे, मी मुलांच्या घरच्यांना काय सांगणार.
आई, मी मुलांच्या घरच्यांशी बोलले आहे, त्यांना या सगळ्या गोष्टीची काहीच अडचण नाही आणि त्यांचा आपल्याला पूर्ण पाठिंबा आहे.
काय, खरंच? ही तर खूप चांगली गोष्ट आहे.
हो आई, खरंच. आता उद्यापासून घेतलेले ब्युटिशियनचे ज्ञान वापरूया.
ठीक आहे, आम्ही दोघेही तुझ्या सोबत आहोत.
आणि छोटू, तू का जात नाहीस किशोर गटाच्या बैठकीमध्ये आणि रिटेल मार्केटिंग क्लास मध्ये. बघितलास ना, ज्ञानाचा वापर आपण कशा प्रकारे करू शकतो.
हो दीदी, मी चूक केली की मी जात नव्हतो. उद्यापासून मी दररोज किशोर बैठक मध्ये आणि रिटेल मार्केटिंग क्लासेस मध्ये जाईन आणि तिथे मनापासून शिकेन.
ठीक आहे.
बाळा, तू सर्व घरची जबाबदारी घेतलीस. खरंच, मुलगी पण घराचा आधार बनू शकते. तुझ्यासारखंच सर्व मुलींनी बनायला पाहिजे.
हो आई, हे किशोरी गटात शिक्षण मिळते हे खूप महत्वाचं आहे.
खरंच ग बाई, माझी मुलगी घराचा आधार.
वडिलांचं निधन झालं तरी ह्या किशोर मुलीनं धीर न सोडता नवीन आयुष्याला सुरुवात केली. ब्युटिशियनच्या माध्यमातून घरची जबाबदारी पार पाडत स्वतःचं आणि भावाचं शिक्षण सुरू ठेवलं. अशाच काही अडचणीमुळं रेग्युलर शिक्षण घेता येत नसेल तर ओपन युनिव्हर्सिटीमधून देखील आपण आपलं शिक्षण पूर्ण करू शकतो. फक्त आपल्या किशोर किशोरींना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.